नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहशतवादावर यापुढेही प्रहार करत राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवाद्यांना सज्जड इशारा. भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरत नाही, दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नसल्याची भारताची भूमिका पंतप्रधानांकडून स्पष्ट. भारतीय सेनेची सर्व यंत्रणा आणि उपकरणं सुस्थितीत, गरजेनुसार कारवाईसाठी सज्ज, सैन्य दलाची माहिती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा आज निकाल आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 87 पदकांची कमाई करत महाराष्ट्र अव्वल स्थानात. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाविरोधातली कारवाई भारतानं फक्त स्थगित केली असून यापुढेही दहशतवादावर प्रहार करत राहणार असल्याचा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं केलेल्या कारवाईबाबत ते काल देशवासियांशी बोलत होते. पाकिस्ताननं हल्ला न करण्याची हमी देत कारवाई थांबवण्याची विनंती केल्यानंतरच भारतानं कारवाई स्थगित केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
जब पाकिस्तान की तरफ से गुहार लगाई गई, पाकिस्तान की तरफ से जब ये कहा गया कि उसकी ओर से आगे कोई आतंकी गतिविधि और सैन्य दुस्साहस नहीं दिखाया जाएगा, तो भारत ने भी उस पर विचार किया. और मैं फिर दोहरा रहा हूं, हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है. आने वाले दिनों में हम पाकिस्तान के हर कदम को इस कसौटी पर मापेंगे कि वो क्या रवैया अपनाता है. ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है. भारत पर आतंकी हमला हुआ तो हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे.
अण्वस्त्रांची धमकी देऊन भारतावर कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये असं पंतप्रधानांनी ठामपणे नमूद केलं. दहशतवाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणारं सरकार हे आमच्यासाठी एकच असून दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही असं सांगत पंतप्रधानांनी संपूर्ण जगासमोर आपली भूमिका सडेतोडपणे मांडली.
अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर POK उस पर ही होगी. भगवान बुद्ध ने हमें शांति का रास्ता दिखाया है. शांति का मार्ग भी शक्ति से होकर जाता है. हर भारतीय शांति से जी सके, विकसित भारत के सपने को पूरा कर सके, इसके लिए भारत का शक्तिशाली होना बहुत जरूरी है. और आवश्यकता पड़ने पर इस शक्ति का इस्तेमाल भी जरूरी है.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय सेना तसंच संरक्षण संशोधन क्षेत्रात कार्यरत शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत हे यश देशभरातल्या माता भगिनींना अर्पण करत असल्याचं सांगितलं. भारतीय सेनेची सर्व यंत्रणा आणि सगळी उपकरणं सुस्थितीत असून गरजेनुसार आगामी कारवाईसाठी सुसज्ज आहेत. काल दुपारी 3 सैन्य दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सैन्य दलाचे DGMO राजेश घई, एअर मार्शल AK भारती आणि व्हॉईस एडमिरल AN प्रमोद यांनी ही माहिती दिली. भारतानं पाकिस्तानात फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला होता, मात्र दहशतवादाविरोधातली लढाई पाकिस्ताननं स्वतःवर ओढवून घेतली. यामध्ये पाकिस्तानचं जे नुकसान झालं त्याला पाकिस्तान स्वतःच जबाबदार असल्याचं एअर मार्शल भारती यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हमारी लड़ाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी, इसलिए 7 मई को हमने केवल आतंकवादी ठिकानों पर ही हमला किया था. पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली. इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं. हमारी तरफ से हमारी एयर डिफेंस सिस्टम्स देश के लिए दीवार की तरह खड़ी थी और इसको भेदना दुश्मन के लिए नामुमकिन था.
दरम्यान भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेसह जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात परवा रात्रीपासून शांतता असल्याचं सैन्य दलाकडून सांगण्यात आलं आहे. राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत सुरक्षाविषयक बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान राज्यातील सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. ते काल मुंबईत एका परिसंवादात बोलत होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@PIB.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2025 घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील. राज्यात अवकाळी पाऊस तसंच गारपीटग्रस्त भागात तातडीनं पंचनामे करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले,
सर्व कलेक्टरना गेलेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी, त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे पार पाडणार.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून डिसेंबर 2025 धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात रामदारा तलावात पाणी पोहोचेल अशी माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. काल मोहोळ तालुक्यातील भोयरे पंपगृहाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. आगामी पावसाळ्यात या कामाची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाईल आणि या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही आमदार पाटील म्हणाले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 87 कमाई करत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. यात 36 सुवर्ण 26 रजत आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत तलवारबाजीत छत्रपती संभाजीनगरच्या साईप्रसाद जंगवडनं सुवर्ण पदक तर फॉईल वैयक्तिक प्रकारात रोहन शहा यानं रौप्य पदक पटकावलं. स्पर्धेत कर्नाटक 44 तर राजस्थान 30 पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. इंडियन प्रीमियर लीग IPL सामने येत्या 17 तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहेत. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर 9 तारखेला IPL सामने स्थगित करण्यात आले होते. 17 तारखेला बेंगळुरू इथं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांदरम्यान सामना होईल. बाद फेरीचे सामने 29 मे सुरू होणार आहेत. IPL स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होईल. लातूर इथं महावितरणतर्फे अत्याधुनिक TOD वीज मीटर बसवले जात आहेत. यामुळे वीज वापराची माहिती दर तासानुसार उपलब्ध होणार असून यामुळे ग्राहकांचा वीज वापरावर आणि पर्यायानं वीज देयकावर नियंत्रण राहील असं महावितरणनं म्हटलं आहे. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी अटल अमृत योजनेतल्या कामांचा तसंच धाराशिव तुळजापूर सोलापूर नवीन रेल्वे मार्गाच्या कामांचा काल आढावा घेतला. या रेल्वे मार्गाचं काम डिसेंबर 2027 पूर्ण होणं अपेक्षित असून या कामांदरम्यान नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन खासदारांनी केलं. हवामान. मराठवाड्यात काल बीड जालना लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जालना तालुक्यातला भाट्यापुरी इथं विठ्ठल गंगाधर कावळे या तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. राज्यात काल सर्वाधिक 41.3 degrees Celsius तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 36.6, धाराशिव 38, बीड इथं 39 तर परभणी तसंच नांदेड इथं 40 degrees Celsius तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दहशतवादावर यापुढेही प्रहार करत राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवाद्यांना सज्जड इशारा. भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरत नाही, दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नसल्याची भारताची भूमिका पंतप्रधानांकडून स्पष्ट. भारतीय सेनेची सर्व यंत्रणा आणि उपकरणं सुस्थितीत, गरजेनुसार कारवाईसाठी सज्ज, सैन्य दलाची माहिती आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा आज निकाल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 9:20 वाजून. नमस्कार.